जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी, यमुना तीरवन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे, जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा, जय गौरनिताय 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 जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद, जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव नीताय गौर हरि बोल हरि बोल नीताय गौर हरि बोल कलयुग पावन हरनाम संकीर्तन की श्लोकपाद की नीताय गौर प्रेमानंदे ऐसी भक्ति वेदांत स्वामी श्लोपाद यांचे द्वारे स्थापन श्री श्री राधा वृंदावन चंद्र मंदिरामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या आजच्या रविवारच्या दिवशी आपण वेळात वेळ काढून भगवंताच्या दर्शनासाठी सत्संगासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. भगवद्गीता अध्याय 9 श्लोक क्रमांक 18 इथे लिहिलेलं आहे. सरांनी पाहते मी म्हणतो आणि नंतर आपण त्याचा उच्चारण्याचा प्रयत्न करा. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम गतिर वर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम गतिर वर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. शब्दशः अर्थ असा आहे गती गती म्हणजे ध्येय लक्ष टार्गेट. भरता भरता म्हणजे पालन पोषण करणारा भरण पोषण करणारा. प्रभू प्रभू म्हणजे स्वामी मालक नियंत्रक या अर्थानं प्रभू हा शब्द उच्चारला जातो. साक्षी विटनेस किंवा साक्षीदार साक्षी. निवास निवासस्थान किंवा निवास. शरणम शरणम म्हणजे ज्याला शरण जात आहोत आपण ते शरण शरणम. सुहद सुहद म्हणजे अत्यंत जीवलग मित्र. प्रभव म्हणजे उत्पत्ती निर्मिती. प्रलय प्रलय नाश. स्थानम आधार. निधानम विश्रांती स्थान. बीजम बीज. अव्ययम अविनाशी. या श्लोकचा भाषांतर असा आहे मीच ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. तात्पर्य कृष्णकृपामूर्ती अभयचरणारविंद स्वामी शिलोपाद्वारा गती म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जावायचे आहे असे ते स्थान होय. सामान्य लोकांना माहीत नसते तरी परमलक्ष म्हणजे श्रीकृष्णच आहेत. ज्याला श्रीकृष्णांचे ज्ञान नाही तो चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे आणि त्याची तथाकथित प्रगती ही आंशिक अवस्था अथवा भ्रामक असते. असे अनेक लोक आहेत जे निरनिराळ्या देवतांनाच आपले परमलक्ष मानतात आणि कठोर कर्मकांडांचे पालन करून निरनिराळ्या लोकांची उदाहरणार्थ चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक, महरलोक इत्यादींची प्राप्ती करतात. असे हे सारे ग्रह लोक श्रीकृष्णांचीच सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी कृष्ण आहेत आणि नाही. असे हे ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्तीची अभिव्यक्ती असल्याकारणाने श्रीकृष्णच आहेत, परंतु श्रीकृष्णांची अनुभूती होण्यास ते सहाय्यकारक ठरू शकतात. श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींची आराधना करणे म्हणजे मनुष्याने अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना करणे होय. मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे, कारण त्यामुळे शक्ती व वेळ व्यर्थ खर्ची पडणार नाही. उदाहरणार्थ इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर जाण्यासाठी उद्वाहक म्हणजे लिफ्ट उपलब्ध असेल तर मनुष्याने जिन्याचा उपयोग करण्यात काय अर्थ आहे? सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे, म्हणून श्रीकृष्णाशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही. श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत, कारण सर्व काही त्यांच्या मालकीचे आहे आणि सर्व काही त्यांच्या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात स्थित असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साक्षीही आहेत. आपण निवास करीत असलेले स्थान, देश, ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण हेच अंतिम आश्रयस्थान आहेत, म्हणून आपल्या रक्षणाकरिता अथवा संकट निवारणाकरिता मनुष्याने श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संरक्षणाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आपण जाणले पाहिजे की आपल्याला चेतनात्म्याकडूनच संरक्षण प्राप्त करावे लागते. श्रीकृष्ण हे तर परमात्मा आहेत. श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचे कारण आणि परमपिता असल्यामुळे श्रीकृष्णाव्यतिरिक्त इतर कोणीही आपला जीवलग अथवा हितचिंतक असूच शकत नाही. श्रीकृष्ण हे सृष्टीचे आणि प्रलयानंतरचे विश्रांती स्थान आहे. यास्तव श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे मूळ शाश्वत कारण आहे. प्रार्थना करूया. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चाक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामय्यं ददाति स्वपदान्तिकं. वंदे हं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं सागरजातं सहगन रघुनाथान्वितान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगन ललिता श्रीविशाखान्वितांश. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभिः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो हरे रामो राम रामो हरे हरे. हरे कृष्णा. तर थोडंसं पृष्ठभूमिका बघूया आपण या श्लोकच्या अगोदरची. भगवद्गीता ही साक्षात भगवान श्रीकृष्णांनी गायलेली आहे. भगवंताच्या मुखातून आलेली ही भगवद्गीता आहे. यासारखा पवित्र ग्रंथ आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. आताचे आपले पंतप्रधान म्हणतात की मला तुम्हाला देण्यासारखी एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे भगवद्गीता. त्या भगवद्गीतेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. भगवद्गीतेमध्ये साधारणतः तीन भाग आहेत. तीन भाग, अध्याय एक ते अध्याय सहा पर्यंत हा पहिला भाग आहे, सात ते बारा हा दुसरा भाग आहे, आणि तेरा ते अठरा असा तिसरा भाग आहे. ज्याप्रमाणे एखाद्या पेटीमध्ये संदुकामध्ये आहे ना आपण मौल्यवान वस्तू ठेवतो, सोनं नांद वगैरे आहे ना, वर एक कव्हर असतं आणि खाली एक कव्हर असतं, त्याचप्रमाणे भगवतीचे सहा अध्याय वाचा स्तर मधला म्हणजे गाभा जो आहे तो पहिले तो दुसरा भाग म्हणजे सातवा अध्याय ते बारावा अध्याय आणि शेवटचा भाग म्हणजे तेरावा ते अठरावा भाग. तर मधला जो गाभा आहे ना अतिशय गुह्य गोपनीय ज्ञान आहे, अतिशय गोपनीय. त्याच्यामध्ये बी या सहा अध्यायामध्ये मधल्या सहा अध्यायामध्ये बी अतिशय गोपनीय ज्ञान कुठं असेल तर ते नववा अध्याय जो आता आपण पाहणार आहोत. या नवव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण सांगतात या अध्यायाचं महत्व. काय म्हणतात ते, इदम तुते गुह्यतमम प्रवक्षामी अनुसूयवे ज्ञानम विज्ञानम सहितम या ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करत नाही, अनुसूय म्हणजे मत्सर न करणारा, तू माझा कधीच मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे काय करतोय अतिशय परम गोपनीय ज्ञान तुला देत आहे. हे असं ज्ञान आहे जे अनुभव गम्य तुम्ही स्वतः अनुभव करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मोक्षसे अशुभात, तुम्ही अशुभात म्हणजे काय, भौतिक अस्तित्वात जे दुःख आहेत त्यातून तुम्ही काय करू शकता, मुक्त होऊ शकता ह्या ज्ञानामुळे. तर अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. पूर्ण चॅप्टर अतिशय सुंदर भगवंतांनी गायलेलं आहे. त्याच्यापैकी हा एक श्लोक आहे, अठरावा श्लोक. अठरावा श्लोक पाहण्याच्या अगोदर आपण त्याच्या अगोदरचा सतरावा श्लोक पाहूया, म्हणजे आपल्याला याची लिंक आपल्याला समजेल. या अध्यायामध्ये भगवंत सतराव्या श्लोकामध्ये म्हणतात की पिता अहम अस्य जगत माता धाता पितामह वैद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेव च. मी या जगताचा पिता आहे, माता आहे, आधार आहे, मी ज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य असलेले ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद सामवेद यजुर्वेद मीच आहे ज्याद्वारे मी जाणू शकतो. तर हे पहिला याच्या अगोदरचा श्लोक आहे. त्याच्यानंतर हा श्लोक आहे, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. पुढे भगवान सांगतात की मी कोण आहे, मी गती आहे. ऍक्च्युली भगवान श्रीकृष्ण जीव, जगत आणि जगदीश यांचा काय संबंध आहे एकमेकाशी याचं वर्णन या श्लोकामध्ये पाहायला मिळतं. ट्रिपल जे, जीव, जगदीश आणि जीव, जगत आणि जगदीश, ट्रिपल जे, त्याचा काय संबंध आहे त्याचं आपण आता पाहूया सविस्तर. पहिल्यांदा म्हणतात भगवंत की गती, आपण वर्ड टू वर्ड म्हणजे शब्दशः आपण पाहणार आहोत. गती पहिला शब्द आहे गती. भगवान म्हणतात की जीवांची जी गती आहे ती मी आहे. गती म्हणजे काय, लक्ष, टार्गेट. प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये काहीतरी एक लक्ष करतो ठेवतो. उच्च शिक्षण घ्यायचं लक्ष असतं, नोकरी प्राप्त करण्याचं एक टार्गेट असतं, लक्ष असत. त्याच्यानंतर काही लोकांचं उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत जायचं लक्ष असतं, सुंदर पत्नीसाठी काही जणांचं लक्ष असतं प्राप्त करणं, सुंदर पत्नी, पती प्राप्त करणं. काही लोकांचं लक्ष असतं धन संपत्ती, विविध प्रकारचे लक्ष असतात. काही योगी असतात त्यांचं लक्ष परमात्माप्राप्ती असते. असे अनेक प्रकारचे लक्ष येतं. प्रत्येक मनुष्य काही ना काही जीवनामध्ये लक्ष निर्धारित करतोच. पण भगवान म्हणतात की मी सर्वांचं गती मी आहे, तर कसं जाणायचं आपण हे पहा. ह्या सगळ्यांचा उद्देश कॉमन काय असू शकतो, मला नोकरी प्राप्त करायची, त्याच्या मागचा उद्देश काय, आनंद. बरोबर आहे ना. सगळा जो उठाटेव चालला आहे, सगळा जो लक्ष आहे आपल्याला, सगळे टार्गेट जे आहे ना, ते एकाच गोष्टीसाठी आहे, आणि ते म्हणजे आनंद. आनंद प्राप्त करणे. कुठलीही गोष्ट मनुष्य जे काय करायचं ना ते फक्त आनंद आणि आनंदासाठीच करू इच्छितो. दुसऱ्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही त्याचं लक्ष नसतं. ते आहे गती. आता तुम्ही म्हणाल किंवा मी आनंद तर भगवंत त्याचा काय संबंध आहे? तर भगवंत जे आहेत ते तीन तत्वांनी बनलेले आहेत. कुठले तीन तत्व आहेत ते? सत, चित आणि आनंद. जसं आपलं शरीर कशाने बनलेलं आहे? पंचमहाभूतांनी, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, बरोबर ना? ह्याच्या पलीकडे तर काही बनलेलं नाही. तसं भगवंताचं शरीर जे आहे ना ती सच्चिद आनंद आहेत. सत म्हणजे शाश्वत आहे, चित म्हणजे फुल नॉलेज आहे आणि आनंद म्हणजे आनंदाने घनीभूत आहेत. ते असा आनंद आहे त्यांना बाहेरून आनंद घ्यायची गरज नाहीये. लोक म्हणतात श्रीकृष्णाने 16108 राणे केला. जे स्वतः आत्माराम आहेत, जे स्वतः आनंदी आहेत, ते बाहेरून आनंद प्राप्त करू शकत नाहीत. ते अशा लीलेद्वारे इतरांना आनंद प्रदान करतात. प्रभू रामचंद्राचं नाव राम आहे ना, तर रामाचा अर्थ आहे आनंद. आनंदाचा जो स्रोत आहे तो आहे भगवान श्रीकृष्ण. प्रत्येक जण आनंद शोधतो, परंतु या भौतिक जगामध्ये भौतिक तत्वापासून तो आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतो, परंतु भौतिक तत्व ही जड असल्यामुळे त्याला मूळ आनंद प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या आनंदाची व्याख्या पण हळूहळू बदलते. खूप शिक्षण घ्यायचं, डॉक्टर व्हायचं, हे पहिलं टार्गेट, आनंद मिळतो. आनंद झाला, डॉक्टर झाला की नंतर पुन्हा म्हणतो की नाही मला भरपूर पैसा कमवायचा, पुन्हा पैसा कमवतो, पुन्हा म्हणतो नाही मग आता पैसा भरपूर कमवायला, आता शांती पाहिजे. म्हणजे आनंदाची जी व्याख्या आहे त्याची बदलत जाते. का? कारण आता भौतिक तत्वाला अनुसरून आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मनुष्याचं लक्ष काय असलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करणं ही खरी गती आहे, लक्ष आहे. जर तुम्ही भगवंताला प्राप्त केलात तर आनंद ऑटोमॅटिक आपल्याकडं येणार, त्यात काय निश्चित हे नाही. दुसरं आहे कुणी म्हणाल की ठीक आहे पण जे मान्य करणार नाहीत, काही लोक मान्य करणार आम्हाला हे तत्व काय मान्य नाही, तरी सुद्धा भगवंत म्हणतात त्यांचा जो काही प्रयत्न आहे, प्रयास आहे, लक्ष आहे, टार्गेट आहे, ते मीच आहे. कसा? दोन प्रकारचे लोक आहेत, भक्त आणि अभक्त. भक्त लोक भगवंताचा आश्रय घेतात, भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची गती काय? भगवंताला प्राप्त करणं. जे अभक्त आहेत ते सुद्धा भगवंतालाच प्राप्त करतात. कसं? भगवंत म्हणतात कालोस्मी, काळ मी आहे. काळ मी आहे, काळ म्हणजे मृत्यू. 10व्या अध्यायात पुढच्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात की मृत्यू सर्व हरश्च अहम, मी मृत्यूद्वारे त्याचं जे काही आहे सर्व हरण करतो. शेवटी तुम्ही कुणाला प्राप्त होता? मृत्यूला. कोण म्हणू शकता का मी मृत्यूला प्राप्त होणार नाही? सगळे लोक मृत्यूला प्राप्त होणार. आणि भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? मी मृत्यू आहे, काळ मी आहे सगळ्यांचा. जे सगळं त्याचं काय करतो? हरण करतो. त्याने जे काही कमवलं त्याचं काय करतो? मी हरण करतो. परंतु भेद असा आहे, श्रीकृष्णाचे भक्त हरण होत नाही त्यांचं. ते जे काय प्राप्त करतात ते त्यांना परत मिळतं. एखाद्यानं श्रीकृष्णाची भक्ती जर केली तर त्याला पुढच्या जन्मामध्ये भक्ती त्याची कंटिन्यू होते. त्याला आनंद जे काही त्याला त्याच्या गरजा आहेत त्याच्या फुलफिल होतात. फरक असा आहे, मृत्यू तर दोघांना पण येणार आहे, अभक्ताला येणार आहे आणि भक्ताला येणार आहे. मग फरक काय दोघांमध्ये? ज्याप्रमाणे एक मांजर आहे, मांजरचा जो जबडा आहे त्या जबड्यामध्ये उंदीर पकडला जातो, त्यावेळेस ते उंदीर भयभीत होतं, त्याला घाम फुटतं, तो सुआदी वगैरे करतो, है ना, मृत्यूच्या जबड्यामध्ये येतो. तो अनुभव अभक्त लोक करतात मृत्यूच्या क्षमेही. परंतु जे भक्त आहेत ते असा अनुभव करतात का? नाही. ते मग कसा अनुभव करतात? ज्याप्रमाणे मांजराच्या जबड्यामध्ये तिचंच पिल्लू असतं त्यावेळेस ते भीतं का? त्याला घाम फुटतो का पिल्लाला? नाही फुटत. का? त्याला पक्की खात्री असती आहे की हा जबडा आपल्याला काहीही करणार नाही, उलट तो जबडा त्या पिल्लाला मांजरीच्या सुरक्षा प्रदान करतो. त्याचप्रमाणे भक्त लोक मृत्यूला भीत नाहीच नाही, पण ते उलट सुरक्षित असतात. त्यांचं अंतिम गंतव्य जे असतं, लक्ष असतं, ते भगवान श्रीकृष्ण प्राप्त असतं, प्राप्त करण्याचं असतं. म्हणून त्यांना भय हा नावाचा प्रकार नसतो. म्हणून भक्त लोक कधीही मृत्यूला भीत नाहीत. ही झाली गती, बरोबर आहे. तर सर्वसाधारण मनुष्यानं आपली गती निर्धारित केली पाहिजे. गती निर्धारित न करणं म्हणजे काय? मृत्यूला सामोरं जाणं. ज्याप्रमाणे एका खाटक्याच्या दुकानासमोर दोन चार बकरे लावलेले असतील, बा दोन चार बकरे कापायला उभा केले असतील, आणि त्या बकऱ्याच्या समोर गवतांचा चारा उभा ठेवला, चारा टाकलेला असतो. ते चारा खात राहतात, खात राहतात, पण त्या बकऱ्यांना एवढं कळत नाही की आता हा कापला गेलाय, पुढच्या वेळेस आपला नंबर आहे. त्याला एवढं समजत नाही. पण त्या ठिकाणी जर मनुष्य असेल तर काय विचार करतो? आपला केव्हाही नंबर लागू शकतो. आपण काय केलं पाहिजे? इथून पळून गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण मनुष्य जीवन धारण करतो, मनुष्य शरीर, मनुष्य देह धारण करतो, त्यात आपण जाणलं पाहिजे की आज न उद्या आपला काय आहे? मृत्यू आहे. कोणीही याच्यातून सुटू शकणार नाही. मग पुन्हा पुन्हा मृत्यू येऊ नये यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे, आपली गती निश्चित केली पाहिजे, बरोबर आहे. तर मग आता कलियुगामध्ये आपण गती निश्चित श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठी काय साधन आहे, गती कशी निश्चित केली पाहिजे? तर आपल्याला शास्त्र असं सांगतं, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्ते व नास्ते गतीर अन्यथा. या कलियुगामध्ये हरीच्या नामाशिवाय, हरीच्या नामाशिवाय, हरीच्या नामाशिवाय गती नाही. कुठलाही पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नाही. कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं सहज सुलभ मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं नाम घेणं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये जर श्रीकृष्णाला प्राप्त करायचं असेल, श्रीकृष्णांना जर गती निश्चित करायची असेल, तर भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करणं अतिशय आवश्यक आहे. दुसरं आहे भरता. भरता म्हणजे भरण पोषण करणारा, पालन पोषण करणारा. तर या जगामध्ये तुम्ही जर पाहिलं, मुंगीपासून अतिशय बारीक जीवजंतूपासून ते पार ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचं भरण पोषण भगवान श्रीकृष्ण करतात. भरता पालन पोषण करतात. ज्याच्या ज्या काही गरजा येतात ते भगवंत काय करतात? फुलफिल करतात, पूर्ण करतात. त्याच्या आपल्याला जीवात्म्याला आवश्यक आहे अन्नधान्य, प्रचुर मात्रामध्ये अन्नधान्य भगवंताद्वारे उपलब्ध करून दिलं जातं. हवा, पाणी, ऑक्सिजन, ज्या काही गरजा आहेत त्या. इवन तुम्हाला तृष्णा पा, निसर्गता मनुष्याला काही वेग आहेत. वेग, वेग म्हणजे आवश्यक असलेले घटक. उदाहरणार्थ तृष्णा, तृष्णा म्हणजे तहान. तहानला आपल्याला लागणार आहे म्हणून आपल्याला भगवंत काय केलं? पाण्याची व्यवस्था केलेली आहे. भूक लागणार आहे, लागल्यानंतर आपल्याला खाण्यासाठी आपल्या भगवंतांनी खाद्यपदार्थाची व्यवस्था केलेली आहे. पुरुषाला स्त्रीची आवश्यकता आहे म्हणून स्त्री निर्माण केली, स्त्रीला पुरुषाची आवश्यकता म्हणून स्त्री निर्माण केलेली आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी ज्या काही गरजा येतात, मूलभूत गरजा जीवात्म्याच्या, ते सर्व व्यवस्था भगवंतांनी पूर्ण केलेल्या येतात. तर परंतु मनुष्याने ह्या निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन अनेक कार्य केलेत. उदाहरणार्थ एक मी ऍक्च्युली फॉरेस्ट डिपार्टमेंटला आहे, वन विभागामध्ये आहे. तर माझा एक तुम्हाला अनुभव सांगतो. मनुष्य भगवंतांनी प्रकृतीद्वारे जे काही नियम घालून दिले त्याच्याविरुद्ध मनुष्य कसे कार्य करतो आणि त्यामुळे कसं दुःख त्याला भोगावं लागतं, त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मी वाईल्ड लाईफ डिव्हिजनला आहे. वाईल्ड लाईफ डिव्हिजन म्हणजे जे काही वन्य प्राणी आहेत त्याचं संरक्षण करण्याचं डिपार्टमेंट आमच्याकडे आहे. पहा, मनुष्य इतका अधम होत चाललेला आहे, जे अन्न पशुचं आहे ते अन्न मनुष्य खायला लागलाय. पुन्हा सांगतो मी, जे अन्न मनुष्याचं आहे ते न करता, सॉरी, जे अन्न पशुचं आहे ते अन्न मनुष्य खायला लागलाय, म्हणून हे अनैसर्गिक वातावरण निर्माण झालेलं आहे. आज जे वातावरण चेंज झालेलं आहे, पाऊस अवेळीवेळी पडत आहे, हां, तुमचं बर्फ वितळत चाललेलं आहे, समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे, हे जे काही नॅशनल क्लायमेट आहे चेंज होत चाललेलं आहे, त्याचं कारण सांगतो की मनुष्य प्रकृतीच्या नियमाच्या विरुद्ध जात आहे. वल्चर, वल्चरला काय म्हणतात मराठीत, गिधाड. गिधाड याचं अन्न काय आहे, मेलेल्या जनावराचं भक्षण करणं. पण आता जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जवळजवळ व्हल्चर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मी खात्री करून सांगतो, मी डिपार्टमेंट गव्हर्नमेंट आहे म्हणून मी तुला सांगतो की व्हल्चर हा प्राणी पक्षी जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. का? त्याला जे खाद्य आहे त्याला मिळतच नाही. कसं मिळत नाही? तो पशु मरायच्या अगोदरच त्याला मनुष्य कापून खाऊन टाकतो. अशा प्रकारे व्हल्चरच अस्तित्व राहिलेले नाही जवळजवळ. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, ठाणे जिल्ह्यामध्ये व्हल्चर रेस्टॉरंट काढलं. जसं मनुष्याचे रेस्टॉरंट असतं ना, तसं व्हल्चर रेस्टॉरंट नावाची स्कीम काढली. त्याच्यामध्ये जे बकरे किंवा जे काही म्हशी वगैरे कापायचं आणि त्यावर टाकायचं, पण ते गिधाड खात नव्हते, त्यांचं अन्न नाही येते. जे नॅचरल पद्धतीनं मरतात जनावरं आणि सडतात ते त्यांचं खाद्य आहे. अशा प्रकारे मनुष्य ह्याच्या अगेन्स्ट काम करतं. टायगर, टायगरचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानामध्ये मनुष्य प्रवेश केला, मनुष्याने प्रवेश केला. ज्या भागामध्ये वाघांची संख्या जास्त आहे तिथं मनुष्य हळूहळू अतिक्रमण करायला लागला, आणि वाघ मग काय करायला, हळूहळू मनुष्याच्या वस्तीमध्ये आला. हे प्रकृतीच्या विरुद्ध का? भगवंताने सिस्टम बराबर केलेली सर्वांसाठी, सगळ्यांसाठी भरण पोषण, जे काही गरजा येतात. जंगली प्राण्यांसाठी जंगल आहे, है ना, मनुष्यासाठी शेती आहे, पण मनुष्य अतिक्रमण करत चालला. तर परंतु सांगायचं तरी असं आहे की भगवंत सर्वांची व्यवस्था करतात, भरतायत ते. भक्त आणि अभक्त, भक्तांना भगवंत ज्या काही त्याच्या गरजा येतात ते पूर्ण करतात. कशासाठी? भगवंताला प्राप्त करण्यासाठी. उदाहरणार्थ भगवंताला अनुकूल परिस्थिती आणायची असेल तर भगवंत तशी प्रकृती अनुकूल परिस्थिती आणतात. आणि जर भगवंताला वाटलं की एखाद्या भक्ताला भरपूर प्रचूर मात्रेमध्ये धन संपत्ती दिली तर तो भक्ती करेल. पण तो भगवंताला माहिती असतं की हा पैसा आल्यानंतर काय होईल, भक्ती करणार नाही, मार्ग भ्रष्ट होईल. म्हणून भगवंत काय करतात, अशा भक्तांच्या जीवनामधनं धनसंपत्ती सुद्धा काढून घेतात. एन के तेन प्रकारानं तो कसा भगवत भक्तीमध्ये उन्नत होईल हे सुद्धा भगवंताने एक भरता, एक पालन पोषणाचं कार्य करतात. अभक्तांना सुद्धा ज्या त्याच्या नीड आहेत, गरजा आहेत, त्याच्या कर्मानुसार, अकॉर्डिंग टू त्याच्या इच्छा कर्म यानुसार त्याला भगवंत त्याचं पालनपोषण करतात. कोणी असं म्हणू शकत नाही की आम्ही सगळं तयार करतो. उदाहरणार्थ एखादा काय असं म्हणू शकतो की पाणी, आम्ही पाण्याचं आम्ही पैसे पेड करतो. परंतु पाणी पेड करता तुम्ही पैसा कॉर्पोरेशनला, तर कॉर्पोरेशन तयार करत नाही पाणी. कॉर्पोरेशन काय करतं, तलावामधनं तुमच्या घरापर्यंत आणून घेण्याचा टॅक्स घेतो. त्यामुळे पाणी हा घटक सुद्धा भगवंताचा शक्ती आहे, भगवंताची निर्मिती आहे ती सर्व जीवांसाठी. ठीक आहे. एक कथा आहे रामानुजाचार्यांची की भगवंत कसे आपल्या भक्तांचं सुद्धा पोषण करतात. श्रीरंगम माहिती आपल्याला, श्रीरंगम, श्रीरंगममध्ये खूप मोठं रंगनाथजीचं मंदिर आहे. भारतातलं सर्वात मोठं मंदिर आहे ते क्षेत्रानं. त्या श्रीरंगनाथ मंदिरामध्ये, मंदिराच्या बाहेर एक स्टॉल असतो, सकाळ संध्याकाळ तिथं खिचडीचा प्रसाद वितरित केला जातो प्रचूर मात्रामध्ये, जो कोणी त्याला खिचडीमध्ये प्रसाद. तर एक वैष्णव भगवंताचा भक्त तो दररोज सकाळ संध्याकाळ पिशवी घेऊन यायचा आणि त्या लाईन उभा राहून तो प्रसाद घ्यायचा. परंतु त्या भक्ताचा आणि त्या मॅनेजमेंट, मंदिरातल्या मॅनेजमेंटचा कायम वाद व्हायचा. ते वैष्णव काय करायचे, खूप मोठा भात घेऊन जायचे घरला. तर ते म्हणायचे, तुम्ही एवढा भात कशाला घेऊन जाता? तर ते म्हणतात की मी एकटा नाही आहे, मला 14 मुलं आहेत, आम्ही 16 लोक आहोत, पती पत्नी आणि त्यांचे 14 मुलं. तर ते वाद घालायचे, ते म्हणाले की मला एवढं लागतंच आहे आणि भगवंताचा हे दरबार आहे, भगवंत देता तुम्हाला, तुम्हाला अडचण काय असं काय दररोज वाद असायचा. मग एके दिवशी रामानुजाचार्य मंदिरात आले, त्यांनी पाहिलं, दर्शन बिशन घेतलं आणि मॅनेजमेंटला विचारलं काही समस्या काय अडचण. पण नुकतं आज त्यावेळेस ते जिथं लाईन लागलेली होती तिथं आले, प्रसाद जिथं वितरित करत होते तिथं, आणि विचारलं इथं काही समस्या. तर त्यांनी पाहिलं की तो वैष्णव परत आर्ग्युमेंट करत होता मॅनेजमेंटशी की प्रसाद आम्हाला भरपूर द्या म्हणून. मग रामानुजाचार्य त्यांना भेटतात, ते म्हणतात ठीक आहे यांना जेवढा पैसा लागतो तेवढा प्रसाद द्या, मॅनेजमेंट सांगतात ते वितरित करणाऱ्यांना. आणि त्यांना म्हणतात की तुम्ही प्रसाद घेऊन जावा पण थोडीफार भगवंताची सेवा करा मंदिरामध्ये. तर ते भक्त म्हणतात मी सेवा करू शकत नाही, मला पालन पोषण करण्यामध्ये माझा पूर्ण दिवस जातो, मी सेवा करू शकत नाही, शिवाय मी शिकलेला नाही, मी अनाडी आहे, माझी तेवढी पात्रता नाही, मी योग्यता नाही माझी. मग ठीक आहे म्हणतात, पण तो म्हणतो भक्त म्हणतो की ठीक मी मात्र भगवंताची सेवा करतो फक्त विष्णू सहस्त्रनाम म्हणून, दररोज मी एकदा विष्णू सहस्त्रनाम प्रामाणिकपणे म्हणतो, त्याच्याविषयी माझी सेवा जास्त होणार नाही. ठीक आहे म्हणाले. आता रामानुजाचार्य म्हणतात ठीक आहे तुम्ही आता असं करा म्हणून दाखवा मला. मग ते पूर्ण विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. मग त्याच्यामध्ये एक शब्द आहे भूत भ्रत, भूत भ्रत, भूत भ्रत म्हणजे देहधारी जीवात्म्याला, देहधारी जीवात्म्याचं भरण पोषण करणारे त्याचा अर्थ होता. तर ते विचारतात रामानुजाचार्य ह्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, ते म्हणले नाही मला काय अर्थ वगैरे माहिती नाही. तर मग रामानुज सांगतात की भूत भ्रत हा जो शब्द आहे तुम्ही जे विष्णू सहस्त्र म्हणता त्याच्यामधला हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आहे भरण पोषण करणारे. तर तुम्ही असं करा आणखी माझ्यासाठी एक सेवा करा भगवंताची, काही वेळ जप करा कुठला, ओम भूत भ्रन नमः, ओम भूत भ्रन, ओम भूत भ्रत नमः असा म्हणतो म्हणा, तुम्हाला कधी भरण पोषणाचा प्रश्न येणार नाही. ते म्हणाला ठीक आहे करू शकतो मी, मला आहे थोडा वेळ जा म्हणलं ठीक आहे. मग तो जातो आणि मग तो मंदिरात पुन्हा येत नाही, येत नाही मंदिरात. मग रामानुजाचार्य पण निघून जातात. अनेक दिवसानंतर 6 महिन्याच्या नंतर रामानुजाचार्य पुन्हा परत येतात आणि विचारतात मॅनेजमेंटला, मंदिराच्या मॅनेजमेंटला विचारतात काही प्रॉब्लेम काही समस्या. ते म्हणतात काही समस्या नाही, काय व्यवस्थित आहे सगळं. मग ते म्हणतात की तो जो भक्त आहे जो प्रसाद घ्यायला येतो तो येतो का. तर ते म्हणाले महाराज ते गेले कित्येक दिवस झाले आलेच नाहीत, कित्येक महिने आलेच नाहीत ते. ते म्हणाले पत्ता घ्या त्यांचा कुठं आहेत ते. मग ते त्यांनी पत्ता घेतात त्यांचे अनुयायी सेवक, मग ते जिथं राहत होते मंदिराच्या जवळच नजीकच, तर त्यांनी तिथं रूम घर बदललेलं असतं. ते सांगतात की आता इथं राहत नाहीत ते. मग ठीक आहे म्हणतात. मग रामानुजाचार्य निघून जातात. मग दुसऱ्या एका भागामध्ये जात असताना तो भक्त जात असताना असं पळत येतात आणि रामानुजाचार्यांचे पाय पकडतात आणि म्हणतात महाराज तुमच्या कृपेमुळं माझं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. ते महाराज रामानुजाचार्य म्हणतात की तुम्ही काय येत नाही मंदिरात पसरायला. नाही म्हणतात मला एक आपल्या मंदिराचा सेवक येतो आणि दररोज प्रसाद एवढा म्हणा देऊन जातो. त्यामुळे कसं काय शक्य आहे. हो म्हणाले. ठीक आहे म्हणाले. मग रामानुजाचार्य जातात परत मंदिरामध्ये आणि विचारतात की कोण नेऊन देते त्यांना प्रसाद. त्यामुळे आम्ही कोण नेऊन देत नाही. मग प्रसादाचं वितरण एवढं कसं काय होतं. ते म्हणतात माहिती नाही, आम्ही जेवढा प्रसाद तयार करतो आणि ज्या वितरित करायला घेऊन जातो त्याच्यामध्ये अंतर राहतं. अंतर म्हणजे काय, तर 2 टोपले केले असतील तर 1 टोपलं शिल्लक राहते जाईपर्यंत, म्हणजे मधला बराचसा भाग गायब होतो. रामानुजाचार्य ओळखतात की स्वतः रंगनाथ भगवान हे सेवकाचं रूप घेऊन त्याला नेऊन देतात भक्ताला. सांगायचं तात्पर्य काय, भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्या भक्तांचं भरण पोषण करतात. योगक्षेम वहामी अहम. भगवान सांगतात की अनन चिंतेन तो माम ये जना परिउपासते तेषा नित्याभियुक्तांना योगक्षेम वहामी अहम. जो व्यक्ती माझी अनन्य भक्तिभावाने सेवा करतो, प्रेम करतो माझ्यावर, त्याच्या मी ज्या काही गरजा आहेत त्या फुलफिल करतो, आणि जे काही त्याच्याकडे आहे त्याचं मी संरक्षण करतो. भगवंताचं हे वचन आहे. तर अशा प्रकारे भगवंत सर्वांचं पालनपोषण करतात. हे झालं भरता. ठीक आहे, गती समजली तुम्हाला? गतीमध्ये काही अडचण आहे कुणाला? समजलं कुणाला गती भरता? ठीक आहे, आता आपण पाहूया प्रभू. प्रभू म्हणजे मास्टर, मालक, स्वामी, नियंत्रण करता, त्याला म्हणतात प्रभू. तर आपण सर्वजण प्रभूच आहोत. आपलं पण कुणावर ना कुणावर तरी नियंत्रण आहे, है ना? आपल्या कुटुंबावर नियंत्रण आहे, आपल्या दुकानावर नियंत्रण आहे, आपलं समाजावर नियंत्रण आहे. स्वामी सुद्धा आपण सुद्धा आहोत स्वामी. आपल्याकडे घर आहे, मालक आपण, जमीन आहे, संपत्ती आहे, सोनं नाणं आहे, भरपूर आपल्याकडे, आपण पण मालक आहोत. पण परमप्रभू, परमस्वामी जो कोण असतील तर भगवान श्रीकृष्ण आहेत. कसं पहा, भगवान श्रीकृष्ण भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत असे काय आहेत, उत्पत्ती करतायत. भौतिक जगत म्हणजे हे संपूर्ण, पहिल्यांदा लक्षात घ्या, भौतिक म्हणजे काय? कोण जर विचारलं तुम्हाला भौतिक म्हणजे काय, तर तुम्ही काय उत्तर देणार? त्यामुळं प्रत्येक शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे. आपल्या भारतीय लोकांमध्ये आणि फॉरेनच्या लोकांमध्ये हा एक फरक आहे. आपण नुसतं ऐकत राहतो, ऐकत राहतो, ऐकत राहतो, अर्थ कळू न कळू. पण पाश्चात्य देशांचं तसं नाही आहे. प्रत्येक वर्ड वर्ड त्यांना अर्थ समजून घेतात ते, तशी ते पुढे सरकत नाहीत. हे पाश्चात्य लोकांचं वैशिष्ट्य आहे. भौतिक म्हणजे काय? ज्याला सुरुवात आहे, मध्य आहे आणि अंत आहे, त्याला म्हणतात भौतिक. पुन्हा सांगतो मी, भौतिक शब्द म्हणजे काय? ज्याला सुरुवात आहे, मध्य आहे, काही काळ राहतं, टिकतं, आणि त्याचा काय नंतर नाश होतो, त्याला म्हणतात भौतिक. या जगातली प्रत्येक वस्तू ही भौतिक आहे, म्हणून या जगाला म्हटलं भौतिक जगत. कुठलीही वस्तू घ्या, प्रत्येक वस्तू ही काय आहे, त्याला सुरुवात आहे, मध्य आहे आणि अंत आहे, नाश आहे तिचा. भगवान श्रीकृष्ण ही भौतिक जगत आहे ना, आठ तत्वांनी बनलेली आहे. भूमी आप अनल वायू खम मनो बुद्धी रेवच अहंकार तिमे भिन्ना प्रकृती अष्टदा. भूमी म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू, मन, बुद्धी आणि अहंकार, असे आठ तत्व आहेत. या आठ तत्वाशिवाय जगात काहीच नाही. तुमची बॉडी सुद्धा हे आठ तत्वांनीच बनलेली आहे. हा माईक सुद्धा आठ तत्वांनीच बनलेला आहे. हा मृदंग सुद्धा आठ तत्वांनीच बनलेला आहे. याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. जर भगवंत म्हणतात ही अष्टदा प्रकृती जी आहे ही माझी प्रॉपर्टी आहे. काय म्हणतात भगवंत? ही माझी प्रॉपर्टी आहे. कोणी म्हणू शकल का की माझी प्रॉपर्टी आहे? नाही. एकदा अकबराच्या बागेमध्ये एक असा साधू घुसला आणि इकडून तिकडे फिरून राहिला, काही फुलं तोडला भगवंताला अर्पण करण्यासाठी. योगायोगा अकबर पण त्याच बागेत आला. तर अकबर मोठ्या तोऱ्यात म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली मला माझ्या बागेत यायची? ही माझी खाजगी बाग आहे, तुझी हिंमत कशी झाली? तो साधू नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. हा तो विचार, अकबर म्हणाला, विचार. तो म्हणाला, ही जागा जी आहे ना, तुम्हाला कुणाकडून प्राप्त झाली? ते म्हणले, माझ्या वडिलाकडून. तुमच्या वडिलाला ही जागा कुठून मिळाली? ते म्हणले, त्यांच्या वडिलाकडून. त्यांनी हिस्ट्री सांगितली, हिस्ट्री सांगत गेला, हिस्ट्री सांगत गेला. त्या ठीक आहे म्हणला, मग आता ही तुमच्यानंतर कोणाची होणार बाग? म्हणलं, माझ्या पोराची. त्याच्या पोराच्या नंतर ती बाग कुणाची होईल? तो म्हणला, त्याच्या पोराची. असं सांगत गेला. तर मग शेवटी तो साधू म्हणाला, भक्त म्हणाला, मग तुमची आहेच कुठं? तुमची आहेच कुठं? जर तुम्हाला आली, तुम्ही वापरली आणि तुम्ही दुसऱ्या ट्रान्सफर केली, तर तुमची आहेच कुठं? आपली ही बॉडी, आपलं शरीर पंच महाभूतांना बनलेलं आहे. हे शरीर माता पित्याने दिलेलं आहे, है ना? आणि आपल्याला पुन्हा पृथ्वीला पुन्हा मातीमध्ये मिसळणार आहे, मग आपलं आहेच काय? या जगातली प्रत्येक प्रॉपर्टी भगवंताच्या मालकीची आहे. ईशावासेदम सर्वम यत किंचित जगत्याम जगत तेने त्यक्त्यम भुजिता माघत धनम सांगा तात्पर्य की या जगातील जे काही जड चेतन वस्तू आहे ती भगवंताच्या मालकीची आहे आणि आपल्याला जो आपला हिस्सा काउंट ठेवला तेवढाच आपण त्याचा वापर केला पाहिजे. इतरांचा जो वापर आहे तो आपण स्वीकारला नाही पाहिजे. हे ईशावास्य सांगतं आपल्याला, म्हणजे ईशोपनिषद सांगतं आपल्याला. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या मालकीची आहे. कुणी असं म्हणू शकत नाही ही गोष्ट माझी आहे, मालकीची आहे. आणि म्हटलाच तर काळजी करायचं काम नाहीये. मृत्यू सर्व हरश्चा अहम, भगवान म्हणतात की मृत्यूच्या समय मी त्याचं सगळं काढून घेतो. म्हणून भगवंताचे काय केलं पाहिजे, हे सर्व भगवंताच्या मालकीचं आहे असं म्हणून जर तुम्ही जीवन व्यतीत केलात तर तुम्ही आनंदानं सुखानं जीवन जगू शकता. अदरवाईज मृत्यूच्या समयी हेच तुमची आसक्ती दुःखाला कारणीभूत होईल. ठीक आहे. प्रभू साक्षी म्हणजे प्रभू भगवंताचं नियंत्रण सर्वावर आहे. देवी देवतावर पण नियंत्रण आहे, पशु पक्षी साधू सगळ्यावर नियंत्रण आहे भगवंताचं. मनुष्यानं कितीही काळे पांढरे केस काळ्या करायचा प्रयत्न केला तरी त्याला थांबवू शकणार नाही. कितीही प्रयत्न करा, तुम्हाला जर सुरकृत्या आल्या असल्या तर तुम्ही कितीही प्रयत्न करा सुरकृत्या पडणार. ही आहे भगवंताची शक्ती नियंत्रण. भगवंत कुणालाही शेवटपर्यंत टिकू देत नाही तिथं. ही आहे भगवंताची शक्ती नियंत्रण, कंट्रोल, सुप्रीम कंट्रोलर है ना. तर भगवंत कुणालाही आवश्यकतेपेक्षा जास्त मोठे होऊ शकत नाहीत. अच्छा अजून एक कुणी म्हणाल की आम्ही देवतांचं पण देवतांना पण शरण जातो, पण फरक आहे. एक लक्षात घ्या, ईश्वर, ईश्वर या शब्दाचा अर्थ आहे ईश म्हणजे नियंत्रण आणि वर म्हणजे ठेवणारा, नियंत्रण ठेवणारा म्हणजे ईश्वर. बरोबर आहे. या जगामध्ये भौतिक जगामध्ये अनेक ईश्वर आहेत है ना, म्हणजे नियंत्रण ठेवणारे. उदाहरणार्थ लक्ष्मीचं नियंत्रण कशावर आहे, धनसंपत्तीवर आहे की नाही. गणेशजीचं नियंत्रण कोणावर आहे, संकटावर. कुणाला किती संकट द्यायचं गणेशजी ठरवतात. कुणाला किती बुद्धी द्यायची ते कोण ठरवतं, गणेशजी. कुणाला किती विद्या प्रदान करायची ते कोण ठरवतं, सरस्वती. परंतु यांचं नियंत्रण सीमित आहे. लक्ष्मी कुणाला आरोग्य प्रदान नाही करू शकत, ती फक्त धन देऊ शकते, तुम्हाला संपत्ती देऊ शकते. सूर्यदेव आरोग्याचे देवता आहेत, ते तुम्हाला धनसंपत्ती देऊ शकत नाहीत, ते आरोग्यच देणार तुम्हाला. प्रत्येकाचं सीमित नियंत्रण आहे. पण ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी म्हणतात ईश्वर, ईश्वर कसले, परमह ईश्वर, परम म्हणजे परमेश्वर. ईश्वर हा परमह कृष्ण, कोण आहेत ते, कृष्ण. ईश्वर अनेक आहेत पण परमेश्वर कोण आहे, कृष्ण. हे कोण म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात. ईश्वर हा परमह कृष्ण कसे आहेत ते, सच्चित आनंद, सत म्हणजे शाश्वत, सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे फुल ज्ञानाने युक्त, आणि आनंद घनीभूत आनंद. सच्चिदानंद विग्रह त्यांना फॉर्म आहे, आकार आहे, सच्चिदानंद विग्रह. अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम, अनेक अनेक आपण त्याचे कॅल्क्युलेशन नाही करू शकत, ते अनादिकालापासून आहेत, ते त्यांना उगम नाही आणि अंतही नाही आणि मध्येही नाही. आपल्याला मात्र आपला जन्म होतो, वाढतो, आपण स्टेबल होतो, काही प्रॉडक्ट तयार करतो आणि नंतर क्षीण होतो आणि मृत्यू होतो. भगवंत तसा नाही आहे, शाश्वत आहेत ते. तर सांगायचा प्रकार की सर्व देवी देवताचे परमेश्वर कोण आहेत, तर श्रीकृष्ण आहेत. शास्त्र सांगत, शास्त्र काय सांगतं, सगळ्या ईश्वरांचे ईश्वर कोण आहेत, श्रीकृष्ण. तर प्रभू त्या दृष्टीनुसार उच्चारून हा शब्द उच्चारलेला आहे. म्हणतो की प्रभू मी मास्टर आहे सगळ्यांचा. जसं प्राईम मिनिस्टर आहे, प्राईम मिनिस्टर चांडर शेकडो डिपार्टमेंट आहेत. आरोग्य डिपार्टमेंट, आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, स्थल सैन्य आहे, अनेक 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 विभाग आहेत. सगळ्याचं कंट्रोल कोण आहे, प्राईम मिनिस्टरचं. पण सेमी कंट्रोल कोण आहेत, मिनिस्टर. त्याच पद्धतीनं या संपूर्ण भौतिक जगताचं नियंत्रण करण्यासाठी, पालन पोषण करण्यासाठी भगवंतांनी काही मॅनेजर नेमले आहेत आणि ते म्हणजे सर्व देवता लोक है ना. तर अशा प्रकारे प्रभू भगवान श्रीकृष्ण आहे, त्यामुळे आपण भगवंतांना शरण गेलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. भगवंताचं अनेक गोष्टीवर नियंत्रण आहे, भक्तावर बी आहे आणि अभक्तावर बी आहे. अभक्तावर मृत्यूच्या रूपामध्ये आणि भक्तावर कसं नियंत्रण आहे, उदाहरण सांगतो. द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याची प्रकट इच्छा होती दुशासनाची. दुशासनाची काय होती, द्रौपदीवर नियंत्रण प्राप्त करण्याची. पण भगवंताच्या समोर त्याचं नियंत्रण चाललं नाही. जर भगवंताला वाटलं की मला वाचवायचं तर दुनियातली कुठलीही शक्ती उद्या त्याला भगवंताच्या वाचवण्यापर्यंत त्याला कुणीही वाचू शकत नाही. आणि जर भगवंताला मारत असेल तर त्याला दुनियातली कुठली शक्ती त्याला वाचू शकणार नाही. ही आहे भगवंताची शक्ती, नियंत्रण. साक्षी, पुढचा शब्द आहे साक्षी. आपण थोडस फास्ट घेऊया कारण आपले भरपूर आहेत, पण तरी आपण जेवढं होईल तेवढं करूया कवर. साक्षी, भगवंत साक्षी आहेत. तुमच्या प्रत्येक कर्माचं, प्रत्येक कार्याचं, प्रत्येक कार्यकलापाचं साक्षीदार भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता सांगतात, उपदृष्टानुअंताच भर्ता भोक्ता महेश्वरम परमात्मेतीच अपि युक्तो देही अस्मिन पुरुष. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे, तो महेश्वर आहे, देखरेख करणार आहे, पालन पोषण करणार आहे, अनुमती देणारा आहे, आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. प्रत्येकाला जो काही देह मिळेल तो त्या देहामध्ये भगवंत आपल्यासोबत राहतात. म्हणून तुम्ही जर भगवंताला प्रार्थना करत असाल तरी भगवंत ऐकतात. तुम्ही जर भगवंतासमोर भगवंत आत असताना सुद्धा जर वाईट विचार केला त्याच्यासोबत ते साक्षी येतं, त्याला अनुमती देणार पण तेच येतं. तर असे भगवान श्रीकृष्ण साक्षी आहेत. एक कथा सांगतो, सुंदर आहे कथा. वेळ आपल्याकडे नाही आहे पण तरी सुद्धा जेवढं होईल तेवढा सांगायचा प्रयत्न मी करतो, ज्यादा तुम्हाला तो मुद्दा तुम्हाला समजेल. साक्षी, भगवंत कसे साक्षी आहेत. महाभारतामध्ये जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं त्यावेळेस सगळे कौरव मेले, पाच पांडव, द्रौपदी आणि उत्तरा अभिमन्यूची सून, एवढंच शिल्लक राहिले. पांडवाकडले बी गेले आणि कौरवाकडले बी गेले. कौरवाकडले फक्त दोनच उरले, धृतराष्ट्र आणि गांधारी. युद्ध झालं, अत्यंत शोक काळ पसरली संपूर्ण राज्यामध्ये. धृतराष्ट्राला अतिशय दुःख होत होतं, अतिशय हृदयामध्ये वेदना होत होत्या. मग सांत्वन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण एकदा त्यांच्याकडे गेले, त्यासाठी हा जन्म मिळालेला आहे आणि म्हणून आता 100 पुत्र तुम्हाला झाले आणि एकटा भीमाने तुम्हाला 49 वर्ष खडतर तपस्या केली आणि तेव्हा तुम्हाला आत्ता पुत्र पाहतात भगवंत. तुम्ही जे काही तुमच्या इच्छा पण भगवंत जाणतात, कामना, भावना, विचार, सूक्ष्म स्तरावरच्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या ते पण भगवंत जाणतात, त्याचे साक्षी आहेत भगवंत. त्यामुळे आपण जे काय कराल ते आपल्या हृदयात भगवंत आहेत असं समजूनच करा, ठीक आहे. हे झालं साक्षी. त्याच्यानंतर पुढचा आहे निवास, है ना. निवास म्हणजे राहण्याचं स्थान. संपूर्ण सृष्टी जी बनलेली आहे ना त्याला ब्रह्मांड म्हणतात. असं भगवंताच्या रोमामधनं, रोम म्हणजे केसाचं चित्र दिसते ना, त्याच्यात असं रोमाचं एक एक ब्रह्मांड बाहेर पडतं. म्हणजे विचार करा भगवंत किती मोठे असतील. ते ब्रह्मांड केवळ आपल्यासारख्या जीवांसाठी राहण्यासाठी निवासस्थान केलेलं आहे. भगवंत जीवात्म्यांना दुसरं स्थान नाही आहे. एक तर तो भौतिक जगात राहू शकतो, नाहीतर भगवंताच्या आध्यात्मिक जगात राहू शकतो. दोनच पर्याय आहेत भगवंताला, जीवात्म्याला, भौतिक जगात किंवा आध्यात्मिक जगामध्ये. तर हे संपूर्ण जगात भगवंताचं विश्व आहे. तर आपल्या एवढा मुद्दा संपूर्ण आणि विराम देऊयात. तर संपूर्ण विश्व हे भगवंताचं निवासस्थान आहे, याच्यामध्ये जीवात्मे राहतात. मनुष्याने एवढंच केलं पाहिजे की आपण ज्या जगात राहत आहोत ती भगवंताची निवासस्थान आहे आणि हे निवासस्थान भगवंताच्याच सेवेत लावलं पाहिजे आणि याच्यातूनच आपण भगवंताची प्राप्ती केली पाहिजे. हा आपला उद्देश असला पाहिजे जीवनाचा. तर पुढच्या वेळेस आपण घेऊया तूर्त. आपण आता याचा सार सांगतो मी तुम्हाला. मनुष्याचं लक्ष भगवत प्राप्ती असली पाहिजे, भगवान श्रीकृष्णाला प्राप्त करण्याचा उद्देश असला पाहिजे, हे पहिलं लक्ष असलं पाहिजे. का? तर आपण भगवंताचे अंश आहोत. भगवान म्हणतात का आपण भगवंताची प्राप्ती केली पाहिजे? भगवान म्हणतात ममेव अंशे जीव लोके जीवभूत सनातन मनषष्ठाने इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती. भगवान म्हणतात सगळे जीवात्मे जे आहेत ना ते माझे अंश आहेत, अंश आहेत. याच्या व्यतिरिक्त भगवान सांगतात की अहम बीज प्रदा पिता, मी बीज प्रदान करणारा पिता आहे. भगवान म्हणतात मी माता आहे, मी धाता आहे, मी पिता आहे. जर आपले भगवान म्हणतात की मी तुमचा पिता आहे तर आपण कुणाकडे गेलं पाहिजे? पित्याकडेच गेलं पाहिजे. पित्याकडे जाऊन राहण्यामध्ये जे आनंद आहे, जे सुख आहे, ते आपल्याला या भौतिक जगामध्ये राहून मिळणार नाहीये. हे भौतिक जग दोन शब्दांनी बनलेलं आहे, दुःखालयम अशाश्वतम अनित्यम असुखम. भगवंतांनी याच्याचं वर्णन काय केलेलं आहे? दुःखालयम अशाश्वतम, फुल दुःख आहे इथं आणि शाश्वत नाहीये, कुठलीच गोष्ट शाश्वत नाही. ज्याच्यावर आपण प्रेम करणार आहोत, ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ते एक नाही दिवस काय होणार? कट होणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात की माझ्याकडे धामामध्ये परत येण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि जर भगवंताकडे जायचं असेल तर एकच साधन आहे कलियुगामध्ये, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव कवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये जर भगवत प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला हरीच्या नामाशिवाय पर्याय नाही. हरीचं नाव म्हणजे कलियुगातलं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे 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 कृष्णा. कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आजच्या टॉपिकवर विचारा, जिज्ञासा करा. मनुष्य जीवन जिज्ञासासाठी आहे, पण जिज्ञासा कशी असावी? परम सत्याबद्दलची जिज्ञासा असावी. हा विचारा पूजी. हा हा काय नाही, सेम आहे. भौतिक जगाचं आध्यात्मिक जगत जे आहे त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिकृती ह्या भौतिक जगत आहे. इथं बसून आपण काय करतो? आपल्या बघा, जीवात्म्याचं स्वरूप काय? प्रेम करणं, सेवा करणं, बरोबर आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्य दास. प्रत्येक जीवात्मा हा दास आहे. कोण म्हणू शकतं का आम्ही दास नाही? म्हणून मी माझ्या पत्नीची सेवा करतो, माझ्या मुलांची सेवा करतो, माझ्या वडिलांची सेवा करतो, मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो, मुलावर प्रेम करतो, आईवडिलावर प्रेम करतो, माझ्या राज्यावर प्रेम करतो, देशावर प्रेम करतो. प्रेम आणि सेवा कॉमन आहे. फक्त तिथं आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतावर प्रेम करतात, भगवंताची सेवा करतात. पण ज्यावेळेस आपल्याला तिथं वाटतं की थोडंसं मी भगवंताची सेवा का करावी, ज्यावेळेस आपल्याकडे हा उत्पन्न होतो दोष विकार, त्यावेळेस भगवंत म्हणतात ठीक आहे, तुझी इच्छा आहे इथं माझी सेवा नाही करायची, तू खाली जा, खाली सेवा कर, खाली प्रेम कर. आणि मग इथं आल्याच्या नंतर आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी धबा बसतो, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा आजारपण, पुन्हा पुन्हा म्हातारपण. कोण सुटलंय का? नाही. तिथं हा प्रकार नाहीये. जन्म नाही, मृत्यू नाही, जरा नाही, व्याधी नाही, ठीक आहे. तिथं शाश्वत आनंद आहे, कायम आनंदी. त्या आनंदाचं तुम्ही इथं वर्णन पण करू शकत नाही, असा आनंद तिथं आहे. आध्यात्मिक जगतामध्ये वर्णन आहे भागवतांच्या तिसऱ्या स्कंदामध्ये, वैकुंठ वैकुंठ लोकांचं वर्णन आहे. तिसरा अध्याय, तिसरा स्कंद, त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये वैकुंठांचं वर्णन आहे. खूप अतिशय सुंदर आहे. तुमची इच्छा माझी इच्छा भेद नाही. आता काय इथं? तुमच्या इच्छेमध्ये वेगळा फरक आहे, माझ्या इच्छेत वेगळा फरक आहे, तुमची वेगळी इच्छा माझी इच्छा आहे, तिथं झालं नाही. सगळ्यांची इच्छा एक आहे, सगळ्या जीवात्म्यांची. काय इच्छा आहे? भगवंताची सेवा करणं, भगवंतावर प्रेम करणं. जर मी म्हटलं तिथं, समजा मी आध्यात्मिक जगात आहे, जर मी म्हटलं प्रभूजी आज आपण भगवंताला रसगुल्ला खाऊ घालूया, तर ते म्हणणार नाहीत प्रभूजी आपण आज गुलाबजाम खाऊ घालू ना, नाही म्हणणार. त्यांची इच्छा, तिथल्या भक्तांची इच्छा सेम आहे. नुसतं भक्ता भक्तामधली इच्छा नाही, तर भगवंताची इच्छा पण सेम आहे. इथं काय? सगळ्यांचे अलग अलग विचार आहेत. म्हणून हे जग निर्माण केलेलं आहे. त्याची विचार अलग आहे भगवंतापेक्षा आणि भक्तापेक्षा, त्यासाठी वेगळं जग म्हणजे भौतिक जगत. जर तुम्हाला ते जगत प्राप्त करायचं असेल तर तिथल्या जगाचा स्वभाव तुम्हाला विकसित करावा लागेल. तिथं काय नाहीये? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, वासना, कामना, ह्या काही नाही तिथं. हरे कृष्ण. दर्शन घेऊया आपण आता.